Adam Dar.
Radha Madhava Punjabi Hari Gopi Jana Vallabha Giri Varadhari Jai Gopi Jana Vallabha Giri Varadhari Yashoda Nandana Vraj Jana Ranjana 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 Yamuna Tira Vanachari Yamuna Tira Vanachari Jai Radha Madhava Punja Bihari Jai Radha Madhava Punja Bihari Jai Gopi Jana Vallabha Giri Varadhari Jai Gopi Jana Vallabha Giri Varadhari Jaya Yashoda Nandana Vraj Jana Ranjana Yashoda Nandana Vraj Jana Ranjana Yashoda Nandana Vraj Jana Ranjana Yamuna Tira Vanachari Yamuna Tira Vanachari Jaya Radha Madhava Punja Bihari Jaya Radha Madhava Punja Bihari Jaya Gopi Jana Vallabha Giri Varadhari Jaya Gopi Jana Vallabha Giri Varadhari Yashoda Nandana Vraj Jana Ranjana Yashoda Nandana Vraj Jana Ranjana Yamuna Tira chari Yamuna tira vana chari Jai Radha Madhava Kunja Vihari Jai Radha Madhava Kunja Vihari
Jai Om Vishnupada Paramahamsa Parivraja Kacharya Sautra Sata Sri Srimati Divine Grace Abhay Charna Arvinda Bhakti Vedanta Swami Shila Prabhupada Ki Gaura Premanandi. All glories to assembled devotees. All glories to Sri Guru and Sri Gauranga. Om Ajnana Timirandasya Jnananjana Shalakaya Sakshurunmitam Yena Asmai Sri Guruve Namaha Sri Chaitanya Mano Vishnam Tapitam Yena Bhutale Swayam Rupa Padamiyam Tadati Swapadantikam Vandeham Sri Guru Priyuta Padakamalam Sri Gurun Vaishnavamsya Sri Rupa Sagrajatnam Sahagana Raghunathanvitam Samsajivam Sadvaitam Savadhutam Parijana Sahitam Krishna Chaitanya Devam Sri Radha Krishna Padam Sahagana Lalita Sri Vishakhanvitamsa Nama Om Vishnu Padaya Krishna Prestaya Bhutale Srimate Bhakti Vedanta Swami Niti Namine Namaste Saraswate Deve Gauravani Pracharine Nirvishesha Shunyavadi Paschatya Deshatarine Sri Krishna Chaitanya Sri Advaita Gadadhar Sri Vasadi Gaur Bhaktarunda Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare Rama Rama Hare 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 Krishna 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 Hare Hare Rama Rama Hare Hare
Hare Krishna Ek varshacha kalavadi nantar puna nigdit vayala anand vadto कुठेही गेलो तरी आम्ही निगडीतच आहोत. मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतं, परंतु प्रत्यक्ष इथे आल्यानंतर ज्याप्रमाणे या भौतिक जगतामध्ये आध्यात्मिक जगताचा अनुभव घेणं, प्रत्यक्ष भगवत धामामध्ये जाऊन तिथं अनुभव घेणं, दोन्हीही आध्यात्मिक अनुभवच आहेत, परंतु त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. तर त्याप्रमाणे निगडीशी आम्ही कायम निगडीत जरी असलो, पण प्रत्येक ज्यावेळेला निगडीत येतो त्यावेळेला जास्त आनंद होतो. हरे कृष्णा. तर आपण सर्वांनी पुन्हा की आम्हाला यायला परवानगी दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. न्यू वृंदावन मध्ये एकदा एक संन्यासी आले होते ऋतुध्वज स्वामी आणि त्यांनी एकदा सांगितलं की आपल्या इस्कॉन मध्ये दोन मंत्र फार फेमस आहेत, माहिती आहे तुम्हाला? ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। तुमच्यामध्ये इथे कोणी ज्यांनी ब्राह्मण दीक्षा घेतलेली आहे, जे कोणी भगवंताची अल्टरवरची सेवा करतात, त्यांना कदाचित कल्पना असेल की भगवंताला विश्रांती देण्यासाठी एक मंत्र आहे आणि भगवंताला सकाळी उठवण्यासाठी एक मंत्र आहे। त्याप्रमाणे इस्कॉनच्या भक्तांच्यासाठी हे दोन मंत्र आहेत। ओम नमो भगवते म्हटलं की आता झोपायची वेळ झाली आणि उठायची वेळ कधी? शरीर विजयजाल घडेंद्रिय आहे काल, जीव खेले विषय सागरे, कारमदे जीवाते लोभामय चुडुर्मती, ताक जेता कठिन संसारे, कृष्ण बड दयामाय परिवार जीवा जाय, स्वप्रसाद अन्न दिल भाय, अन्नामृत पाओ, राधा कृष्ण गुण गाओ, प्रेमी राखो श्री चैतन्य निताय। या मंत्रांनी भक्त ताबडतोब जागे होतात, बरोबर आहे? सगळे जागे झाले, हरे कृष्ण। तर आपल्या कृष्ण भक्तीमध्ये प्रसादाला फार महत्व दिलं जातं आणि म्हणून प्रसाद याचा अर्थ आहे भगवंताची कृपा। आणि ही भगवंताची कृपा जी आहे ही आपल्याला अनेक मार्गातून मिळते आणि सगळ्यात आवडता जो आहे हा प्रसाद। बाकी फिलॉसॉफी कधी कधी आपल्याला समजते किंवा नाही समजते, तत्वज्ञान जे आहे, कीर्तन कधी कधी आपल्याला आवडतं, कधी कोण आपल्याला आवडत नसणारा कीर्तनकार असेल तर आपल्याला वाटतं की कोपऱ्यामध्ये जाऊन उभारतो आपण। पण आपल्याला न आवडणारा प्रसाद जरी बनवणारा असला तर प्रसादाची चव असली आपण द्वेष करू त्याचं मनामध्ये, पण प्रसाद खात राहतो। तर भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की भौतिक जगामध्ये हा ज्या वेळेला जीव येतो त्याला बद्ध जीव असं म्हटलं जातं, तर हा बद्ध जीव जो आहे हा शारीरिक स्तरावरती आहे आणि या शारीरिक स्तरापासून त्याला उन्नती करायची आहे आध्यात्मिक स्तरापर्यंत। तर दिसायला जरी फार जवळचा असला तरी अतिशय लांब मार्ग आहे, पण अतिशय जवळचा पण होऊ शकतो आपल्या इच्छेवरती। आणि फार दूर करायचं असेल आपल्या इच्छेवरती आपण जेवढा लांबेल तेवढा आपण लांबू शकतो। तर ह्याची अनुभूती जी आहे आत्मसाक्षात्काराची सुरुवात जी आहे अन्नमयी प्राणमयी मनोमयी आनंदमयी भगवंत भगवद्गीतेमध्ये वर्णन करतायत की या स्तरावरती त्याची उन्नती होते। म्हणजे आपल्याला शारीरिक स्तरावरती जो आनंद आहे आपल्याला तात्काळ त्याची अनुभूती येते, म्हणून प्रसाद जो आहे हा आपल्या शरीराच्या पोषणासाठी आणि ज्या वेळेला आपण भगवंतानी सेवन केलेला प्रसाद जो आहे हा ज्या वेळेला स्वीकार करतो तर नुसतं ह्या शरीराचंच पोषण होत नाही, आपलं आध्यात्मिक पोषण होत असतं आणि त्याच्यामध्ये भगवंताची कृपा जी आहे त्या कृपेमुळे आपलं भौतिक स्तरावरती उन्नती होतेच पण त्याहीपेक्षा जास्त अतिशय महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक उन्नती होते. आणि म्हणून कृष्ण भक्तीमध्ये प्रसादाला फार महत्व आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की सेवान्मुखे ही जीवादो स्वयं एव स्फुरति यदा तसही कृष्ण नामादि न भवेत ग्राह्यम इंद्रियई. ग्राह्यम इंद्रियई म्हणजे या बद्ध जी आपली इंद्रिय आहेत या बद्ध इंद्रियाने आपण भगवंताला समजू शकत नाही. ग्राह्यम बद्ध आहेत, परंतु सेवान्मुखे ही जिव्हादो जिव्हेपासून सेवेची सुरुवात होते. आपण जिव्हेने काय करतो, दोन गोष्टी, एक प्रसाद सेवन आणि दुसरं भगवंताच्या नावाचं जप करणं. तर इथून भगवंताच्या भक्तीची सुरुवात होते आणि तिथे प्रसाद. आणि म्हणून भगवंत ज्या वेळेला 11व्या स्कंदामध्ये उद्धवाला उद्धव गीता सांगतायत, तर उद्धव भगवंत ज्या वेळेला त्यांनी आपल्या धामामध्ये परत देण्याची इच्छा प्रकट केली, उद्धव ह्या अतिशय वाईट वाटलं. कारण भगवंतापेक्षा भगवंतापासून वेगळं होणं हे भक्ताला कधी आवडत नाही किंवा त्याच्यामध्ये त्याला रुची नसते. म्हणून उद्धव हा अतिशय कळकळीनं भगवंताला प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाची उत्तरं भगवान श्रीकृष्ण स्वतः देत आहेत की भक्तीमध्ये कशी उन्नती करावी. तर त्याच्या एकामध्ये उद्धव सांगतायत, ज्यावेळेला भगवंताच्या मायेचं वर्णन करतायत, म्हणजे या भौतिक प्रकृतीचं वर्णन करतायत की प्रकृती जी आहे तीन गुणांनी बांधलेली, यामधून कुणालाही सहजपणे सुटका होणं किंवा मुक्त होणं अतिशय कठीण आहे. परंतु आम्ही तुझे भक्त, तुझी जी ही माया आहे अतिशय सहजपणे तरून जाऊ शकतो. कशामुळे? त्वत्प्रसादात, तुम्ही सेवन केलेल्या प्रसादामुळे. आणि या प्रसादामध्ये एवढी शक्ती आहे की तिन्ही उणांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तुम्ही प्रसाद म्हणून तुम्हाला माहीत असो अथवा नसो, ज्याप्रमाणे एखादा वैद्य जो आहे हा आपल्याला कधी औषध देतो, त्या औषधाचा परिणाम आपल्याला कळतो का कसा होतोय? कधीच कळत नाही. परंतु आपल्याला त्याचे परिणाम दिसून येतात की आपला रोग बरा होत चाललेला आहे. आता ज्या औषधाची तुम्हाला माहिती असो अथवा नसो, त्या औषधाची माहिती कोणाला आहे? डॉक्टरला, वैद्याला आहे. परंतु त्याचा परिणाम मात्र आम्ही पाहू शकतो. म्हणून भगवंताचा प्रसाद जो आहे हा तो प्रसाद साधं अन्न जे आहे हा प्रसाद कसा बनतो हे केवळ भगवंतालाच माहीत, आपल्याला कळणार नाही. परंतु तो खाऊन परिणाम कसा होतो आपण त्याचे सर्व अनुभव घेतो आहोत. प्रत्येक व्यक्ती इथं जो बसलेला आहे ह्याला प्रसादाची अनुभूती आहे. आणि म्हणून अन्नमयी भगवंताची जी प्रकृती आहे किंवा भगवंताचं जे विराट स्वरूप जे आहे हे जे आपल्या समोर प्रकट केलेलं आहे भगवंताने, आणि ही जी भौतिक प्रकृती आहे, तर सगळ्यात महत्वाचा जीव जो आहे हा अन्न. आता ह्या अन्नामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये पाणी आलं आणि धान्य पण आलं दोन्ही. आणि हे ज्या वेळेला भगवंताला आपण अर्पण करतो आणि म्हणून प्रसाद म्हणून ज्या वेळेला आपण सेवन करतो, ती जी शक्ती आहे ही भगवंताच्या भक्ताला मायेपासून दूर करू शकते. एवढी शक्ती आहे भगवंताच्या प्रसादामध्ये. आणि म्हणून हा जो प्रसाद आहे, आपण किती वेळा प्रसाद घेतो दिवसात ना? 2, 3, 4, 5. लहान लहान मुलं तर दिवसभर प्रसादच खात असतात. पण ह्या प्रसादाची आपल्याला कुठेही कल्पना आहे किती महत्व आहे. ज्यावेळेला नारद मुनींनी हा श्लोक भागवतम मधला ऐकला की भगवंता तुझ्या या प्रसादामुळं स्वमुच्छिष्ट तुम्ही जे सेवन केलेला जो प्रसाद आहे त्याचं सेवन केल्यानंतर आम्ही या मायेवरती विजय प्राप्त करू शकतो, हा श्लोक ज्या वेळेला नारद मुनींनी ऐकला उद्धवाकडून, ते ताबडतोब गेले वैकुंठामध्ये की एवढं या प्रसादाचं महत्व आहे आणि मी अजूनही त्याची सव नाही घेतलेली. आणि ज्या वेळेला ते वैकुंठामध्ये आले तिथे लक्ष्मीने त्यांना सांगितलं की हे सहजपणे तुला मिळणार नाही, 12 वर्ष तपस्या करावी लागेल. आता तुम्ही प्रसादासाठी किती तपस्या करता हो? नारद मुनींनी 12 वर्ष तपस्या केली फक्त विष्णूचा प्रसाद होता एक कण घेण्यासाठी, आणि तेवढं केल्यानंतर सुद्धा भगवंतांनी सांगितलं लक्ष्मीला की माझं उच्चिष्ट जे कुणालाही देऊ नको. आता ह्याचं कारण काय? कारण भगवंताचं उच्चिष्ट आपण सेवन केलं प्रसाद, आपण त्यांचे भक्त बनणार, आणि भगवंत भगवताच्या अधीन आहेत. आता भगवंताला कठीण जातं भगवंत भक्ताच्या अधीन राहणं. कुणाला अधीन राहण्याचं जायचं? कुणाला नाही ना, कुणाच्या अधीन राहायला आवडत नाही, भगवंताला पण आवडत नाही, पण त्याच्यामध्ये प्रेम आहे. तर त्यासाठी भगवंतांनी लक्ष्मीला सांगितलं की माझा प्रसाद कुणालाही द्यायचा नाही, कुणालाही द्यायचं नाही. म्हणून लक्ष्मी देवी नारदाला सांगते की विष्णूची मला आज्ञा आहे की कुणालाही प्रसाद द्यायचं नाही, परंतु तुझी जी कळकळ आहे ही बघून मला तुझ्याबद्दल असा कळवळा होतो, तुझ्याबद्दल मला असं हेवा वाटतो की मी विष्णूची सेवा 24 तास त्याचं पादसेवन करते, पण मला त्याचं एवढं प्रसादाचं महत्व नाही, मी उच्चिष्ट सेवन करते, परंतु तू एवढा पुऱ्या त्रिलोकामध्ये प्रवेश करताना एवढं सर्व सोडून तू विष्णूच्या दाराशी प्रसादासाठी येतोय, म्हणजे तुला त्याचं महत्व माहिती आहे. म्हणून लक्ष्मी सांगते की मी भगवंताला न सांगता तुला प्रसाद देईन, पण थांबावं लागेल. नारद मुनी 12 वर्ष थांबले, आणि त्यानंतर लक्ष्मीने एकदा सांगितलं की हा नारद मुनी जो आहे तुमचा अतिशय असीम भक्त आहे, आणि तुमच्या फक्त थोड्याच एका कणासाठी प्रसादासाठी तो 12 वर्ष थांबलेला आहे, तुम्ही थोडा प्रसाद देऊ का त्यांना? विष्णू म्हणाला नाही, मी सांगितलं तुला कुणालाही प्रसाद द्यायचा नाही, म्हणाल की मी त्याला वचन दिलंय. आता बायकोनं दिलेलं ना वचन नवरा मोडू शकतो का? नाही. म्हणाला की तू वचन दिलंय त्याला, आता मी काय करणार दे. मग लक्ष्मीनी त्याला एक प्रसाद दिला, आणि नारद मुनींनी सेवन केल्यानंतर ते इतके आनंदित झाले, सर्व भक्तीचे अष्टभाव त्याच्या शरीरामध्ये प्रवेश, आणि त्या नाचत 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 सगळ्यांना सांगत सुटले मी भगवंताचा प्रसाद घेतला, मी भगवंताचा प्रसाद घेतला, मी भगवंताचा प्रसाद घेतला, सगळ्यांना सांगत सुटले, आणि आले कैलाश शिवजी आणि पार्वतीकडे. आणि शिवजी पार्वतीने ज्यावेळेला नारद मुनींनी पाहिलं त्यांना अतिशय आनंद झाला की हा असा भक्त आमच्याकडे आलेला आहे, काहीतरी निश्चितच त्यांच्याकडे बातमी आहे. आणि ताबडतोब त्यांनी विचारले एवढा आनंद, आणि मी आज विष्णूचा प्रसाद खाल्ला. अरे सांगायला लाज वाटते का, आम्हाला थोडा आणायचा येताना. म्हणजे नाही, पण एकच कण दिला लक्ष्मी, त्यामुळे मी नाही. म्हणजे की असा कसा भक्त तू? हा भक्त कधी एकटा प्रसाद घेतो का? सगळ्यांना देतो प्रसाद, बरोबर आहे. आपण प्रसाद घेताना आपण एकटं घेतो का? आपल्याला जास्तीत जास्त लोकांना द्यायची इच्छा होते. कधी कधी तर भक्त जे आहेत हे सगळ्यांना देण्यामध्ये आनंद मानतात स्वतः घेण्यापेक्षा. तर शिवजी म्हणाले अशी तू एवढीच चुकली आणि मोठा सांगायला आलास की मी प्रसाद घेतला भगवंताचा, आणि म्हणाले की पण मग त्यांनी सांगितलं की याच्यासाठी मला 12 वर्ष तपस्या करावी लागली. मग शिवजीनी नारायण सांगली पण ह्याच्यामुळेच सगळ्यांना भगवंताची प्राप्ती होत असेल तर विष्णू सगळ्यांना प्रसाद का देत नाही? तर नारद म्हणाले एक रहस्य आहे, भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये येतील आणि ते कुठलाही भेद न ठेवता सर्वांना प्रसाद देतील, आणि तो काळ आता येतोय, आणि त्यावेळेला कुठलाही आपली पात्रता नसताना सुद्धा, कुठलाही काही पात्रता नसताना म्लेच्छ यवन शूद्र कुठलाही कोणी असेल त्या सर्वांना चैतन्य महाप्रभू आपला प्रसाद देतो. त्यावेळेची वाट पाहत थांबा, शिवजीनी मान्यता दिली त्याला. म्हणून पहा, आपण प्रसाद घेताना कधी आपण विचार करतो का? नारद मुनी 12 वर्ष थांबले, आपल्याला म्हणजे कोणतरी ज्याला शरीर आवृत्ती झाली की तापूरतोप आपली पत्रावळ घेतली, प्रसाद घेतला, खाल्लंच चाललंय आपण. हा पण केवढं महत्व आहे त्या प्रसादाचं, आणि ह्या प्रसादामध्ये एवढी शक्ती आहे मनुष्याची पूर्ण भावना बदलून देण्यासाठी. इंग्रजीमध्ये सांगतात की यू आर व्हॉट यू ईट, तुम्ही तुमची प्रकृती कशी बनते जसं तुम्ही अन्न सेवन करता. त्याप्रमाणे आहार शुद्ध सत्व शुद्धी, आहार आपला शुद्ध असेल तर आपली भावना शुद्ध होते. एकदा रामानुजाचार्य आपल्या भक्तांच्या समवेत आपल्या एका शिष्याकडे गेले. तो शिष्य असा काही फार श्रीमंत नव्हता, अतिशय गरीब, एवढा गरीब की त्यांना एक वेळ खाण्याची सुद्धा त्याची मुश्किल. आणि त्याची पत्नी जी होती ब्राह्मणाची, ती अतिशय सुंदर आणि अतिशय चारित्र्यवान. त्या गावामध्ये एक फार मोठा धान्य विकणारा व्यक्ती राहायचा, म्हणजे बिझनेसमॅन, व्यवसायी. आणि त्याचा या स्त्रीवरती डोळा होता. तो अतिशय तिला अलंकार पाठवणार, कधी तिला नवीन नवीन कपडे पाठवणार, तिला पैसे पाठवणार. पण ती जरी आपला पती गरीब असला तरी तो माझा पती आहे, तिनं कुठल्याही दिलेल्या वस्तूचा स्वीकार केला नाही. अतिशय चारित्र्यशील, माझा पती कसा का असू दे, गरीब असू दे, पण तो माझा पती आहे म्हणून तिने कुठल्याही गोष्टीचा स्वीकार केला नाही. पण हा जो ऐश्वर्यवान, अतिशय ऐश्वर असलं की थोडा त्याच्यामध्ये अहंकार असतो की मी पैशाने सगळे काय विकत घेऊ शकतो. त्यामुळे तिने अतिशय निर्निळ्या प्रकारचं प्रलोभन त्या स्त्रीला दाखवले, पण ती नमली नाही. रामानुजाचार्य ज्या वेळेला आले आणि तिच्या घरामध्ये काहीही नाही, एक दाणा पण नाही, आणि नुसते रामानुजाचार्य एकटेच नाही आले, त्यांच्याबरोबर अनेक शिष्यही आले. तर त्या बाईनी आणि पती त्याची ऐकत नाही की जरा सगळ्यांना प्रसाद द्यायची, त्या बाईनी विचार केला की जे काही माझं आहे हे सर्व भगवंताचं आहे, आणि गुरु आज माझ्या घरी येत आहेत आणि त्यांना संतुष्ट करणं, माझं काही होऊ दे, हे माझ्या जीवनाचा उद्देश आहे. आणि हा जो श्रीमंत आहे हा सगळं काही मला द्यायला तयार आहे, मी माझं शरीर पण त्याला देईन माझ्या गुरुला संतुष्ट करण्यासाठी. पहा किती शरणागती लागते याच्यामध्ये, असा विचार येणं सुद्धा. आणि म्हणून ती त्या श्रीमंताकडे गेली आणि तिला सांगितलं की त्याला आनंद झाला की दररोज मी एवढी प्रलोभनं पाठवतो तरीही स्त्री येत नाही, आणि हा स्वतःहून माझ्याकडे आले. सांगले की आज माझे गुरु माझ्या घरी येणार आहेत आणि पहा माझ्या घरामध्ये एकही अन्नाचा दाणा शिल्लक नाही, आणि कृपा करून मी तुमचं वाटेल ते तुमच्यासाठी करायला तयार आहे, पण मला थोडी अन्न द्या, दाण्याचे कण द्या. आणि त्या श्रीमंताला एवढा आनंद झाला की हे न मागता मी न बोलवता आलेली आहे, तिने वाटतू घ्या काय पाहिजे ते घेऊन जा. मग तिने जे आपल्याला पाहिजे आहे तेवढं घेतलं, घरामध्ये आले, सुंदर अतिशय सुंदर प्रसाद बनवला. आणि पतीने विचारलं की एवढं कसं काय घरामध्ये अन्नधान्य आलं, आणि अतिशय तो पंचपक्वान कसं काय बनवलेलं आहे. तिने सांगितलं की असा जो हा एक श्रीमंत व्यवसायी आहे त्याला मी वचन दिलेलं आहे की आज ही रात्र तुझ्याकडे येईन, त्याच्या परतीमध्ये किंवा त्याच्यासाठी त्यांनी मला हे धान्य दिलेलं आहे. त्या पतीला राग नाही आला, त्याला वाटलं की माझी पत्नी इतकी तन्मय आहे गुरुच्या सेवेमध्ये, इतकी तन्मय आहे कृष्णाच्या सेवेमध्ये की तिला त्याला त्याचंही काही वाटलं नाही. तो म्हणाला की अशी भक्ती माझ्याकडे असेल की एवढं शरणागत होणं माझ्यामध्ये असेल तर त्याला मला किती आनंद होईल, मी किती भक्तीमध्ये उन्नती करेल. रामानुजाचार्य आले आणि सगळ्या भक्तांच्या समवेत त्यांनी प्रसाद घेतला आणि रामानुजाचार्यांनी विचारलं की हे सर्व प्रसाद जो आहे हा तुम्ही अन्नधान्य कुठनं आणलेलं आहे त्यासाठी. तर पती आणि पत्नीने सांगितलं की या गावामध्ये अतिशय एक कामुक व्यक्ती आहे जो की माझ्या या शरीराचा उपभोग करण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करतोय, आणि आज मी त्याला वचन दिलेलं आहे की तुम्ही जे मला धान्य द्याल त्यातून मी माझ्या गुरूंसाठी प्रसाद बनवेन आणि मी तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज रात्री मी तुमच्याकडे येईन. रामानुजाचार्यानं पाहून अतिशय आनंद झाला की इतके शरणागत भक्त की केवळ म्हणत नाहीत की मी तुमचा आहे, करण्याची तयारी आहे, काही करण्याची तरी गुरुला संतुष्ट करण्यासाठी. रामानुजाचार्यांनी सांगितलं, प्रसाद घेतला आणि त्यांना सांगितलं की हा जो प्रसाद आहे हा त्याला दे. मग संध्याकाळी त्या स्त्रीनं जे काही रामानुजाचार्यांचा प्रसाद होता तो घेतला आणि ते गेले. म्हणाले की मी आलेली आहे, जी काही तुझी इच्छा आहे, जो काही त्याला उपभोग करायचा आहे करून घे, परंतु त्याच्यापूर्वी एक मला विनंती आहे, हा प्रसादच ग्रहण कर. आणि जसं जसं त्याने प्रसादाचं ग्रहण करायला सुरुवात केली, त्याची भावना जी आहे पूर्णपणे शुद्ध झाली आणि त्याने सांगितलं की माझी चूक मला कळाली आणि तू मला मातेसमान आहे आणि ह्या प्रसाद जो आहे ह्या प्रसादानं माझी पूर्ण भावना जी आहे ही शुद्ध झालेली आहे, माझ्या मनातले जे वाईट विचार जे आहेत तुझ्याबद्दल पूर्णपणे नष्ट झालेले आहेत आणि हा प्रसाद आणि ह्याच बरोबर तुझ्या गुरुची कृपा तू मला दिलेली आहेस आणि ह्यामुळे मी तुला गुरु मानतो आणि तुझ्यामुळे माझ्या जीवनामध्ये आज परिवर्तन होत आहे. पुन्हा प्रसाद, त्या प्रसादाची ताकद अशी आहे. प्रभुपाद ज्यावेळेला अमेरिकेला गेले तर अमेरिकेमध्ये त्या लोकांना कुठे प्रसादाची काय कल्पना होती, तुला एक गायीचं मांस खाणारे सगळेच नाही पण बहुतेक दारू एलएसडी सिगरेट गांजा अनैतिक संबंध सगळे दुर्गुण. परंतु प्रभुपादांनी ज्या वेळेला प्रचार सुरू केला पहिली गोष्ट त्यांनी केली की प्रसाद. स्वतः 70व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या हातानं चपाती बनवली, चपाती पुरी सब्जी समोसे गुलाबजाम स्वतःच्या हातानं बनवले आणि ह्या सगळ्या भक्तांना दिले. आणि जसं जसं त्यांनी प्रसाद सेवन केला तसे तसे त्यांचे वाईट जे सवयी आपणच निघून गेले. भगवान सांगतात की विषया विनिवर्तन्ते निराहारस्ते हि ना रसो वर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा न वर्तते. जे ज्याला आपण उच्च असं रस किंवा उच्च अशी जी स्थिती किंवा उच्च सव आपल्याला प्राप्त होते त्यावेळेला आपण ही नीच जी आहे किंवा खालच्या स्तरावरची जी आनंद आहे हा आपण सहजपणे दूर करू शकतो. म्हणून भगवंताचा प्रसाद जो आहे हा सेवन केल्यानं स्वतः चैतन्य महाप्रभू पहा, ज्यावेळेला हरदास ठाकूर जगन्नाथपुरी इथं हरदास ठाकूर हे जन्मानं मुसलमान म्हणून त्यांना त्या काळच्या नियमाप्रमाणे पद्धतीप्रमाणे मंदिरमध्ये जायला परवानगी नाही आणि म्हणून चैतन्य महाप्रभूंनी त्यांना एक जागा दिली की जिथून ते जगन्नाथाचं चक्र पाहू शकतील आणि जगन्नाथाचं चक्र जे आहे मंदिराचं हे पाहणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घेणं. हरदास ठाकूरला तिथे त्यांनी जागा दिली आणि स्वतः चैतन्य महाप्रभूंनी त्यांना प्रसाद आणून देण्याची सेवा घेतली. स्वतः चैतन्य महाप्रभू दररोज चैतन्य महाप्रभू दुपारी ज्यावेळेला जे कोणी जगन्नाथपुरीमध्ये गेले असेल त्यांना माहिती आहे सागरामध्ये स्नान करायचे, त्यानंतर जगन्नाथ प्रभू जगन्नाथ स्वामीचं दर्शन दुपारी घ्यायला जगन्नाथ मंदिरमध्ये जायचे आणि दर्शन झाल्यानंतर स्वतः प्रसाद घेऊन हरिदास ठाकूरला भेटायला यायचे. स्वतः चैतन्य महाप्रभू रघुनाथदास गोस्वामी नित्यानंद प्रभू आपल्याला माहिती आहे पाणीहाटी उत्सव की त्यांना नित्यानंद प्रभूंनी शिक्षा काय दिली, प्रसाद बनव आणि सगळ्यांना वाच, कारण असा हा प्रसादाचा परिणाम आहे. आणि हेच रघुनाथदास गोस्वामी नंतर ज्या वेळेला जगन्नाथ मंदिरच्या समोर सिंहद्वारासमोर बघून भिक्षा मागत उभा राहिले, आता त्याची जे पिता वडील जे आहेत ते अतिशय श्रीमंत, परंतु त्यांनी हा भिक्षुक मार्ग स्वीकारला जगन्नाथ मंदिर समोर उभारून भिक्षा मागण्याचा. पण चैतन्य महाप्रभूंना ज्या वेळेला समजलं चैतन्य महाप्रभू संतुष्ट नाही झाले, म्हणाले की ही वेश्यावृत्ती आहे, कारण भिक्षा मागताना की प्रत्येक व्यक्ती जो आहे हा मला भिक्षा देईल आम्हाला भिक्षा देईल, भक्तीपेक्षा जास्त भिक्षा मला कोण देईल याच्याकडे लक्ष द्या, त्यामुळे चैतन्य महाप्रभू संतुष्ट नव्हते, त्यामुळे त्यांनी रघुनाथ गोस्वामींनी तो मार्ग सोडून दिला आणि ते गेले कुठे, जिथं जगन्नाथ मंदिर मध्ये सर्व प्रसाद जाळला येतो की हजारो मोठी मोठी पात्र मातीने बनवलेली मटकी जाळला प्रसादाची बाहेर येतात आणि प्रसादाचं मार्केट आहे तिथे बाजार आहे तो प्रसाद विकल्यानंतर उरलेलं जे आहे हे टाकण्यासाठी उत्तरेला एक जागा आहे तिथे सगळा प्रसाद टाकला जातो आता तिथं रघुनाथ स्वामी तिथं जाऊन तो प्रसाद गोळा करायचे आणि खायचे पण त्यांनी एक दिवस पाहिलं की गायी ज्या आहेत या रात्रीचं येऊन ते प्रसाद खातात रघुनाथदासांना वाटलं की हा भगवंतांनी ही त्यांची अशी व्यवस्था केलेली आहे की ह्या गायी जी आहेत त्यांना हा प्रसाद मिळावा आणि मी त्यांचा प्रसाद काढून घेतोय त्यामुळे रघुनाथ गोस्वामी गायी सगळ्या प्रसाद खाऊन जाईपर्यंत बाहेर थांबायचे सगळ्या गायी गेल्यानंतर उरलेलं जे काही आहे हे सगळं ते घ्यायचे आणि जाऊन पाण्यामध्ये धुवायचे आणि सेवन करायचे चैतन्य महाप्रभूंनी हे जवळला स्वरूप दामोदरकडून ऐकलं त्यावेळेला त्यांना अतिशय आनंद झाला आणि चैतन्य महाप्रभू स्वतः तिथे आले आणि ज्यावेळेला रघुनाथदास गोस्वामी नुकतेच त्यांनी तांदूळ जे काही प्रसाद गोळा केलेला धुतला होता आणि अगदी काय त्या तयारीमध्ये होते चैतन्य महाप्रभूंनी आल्यानंतर चैतन्य महाप्रभू आल्यानंतर रघुनाथ गोस्वामी त्यांनी पाठीमागे लपवलं आणि चैतन्य महाप्रभू आले त्यांनी अरे पाठीमागे तू काय लपवतोयस त्या रघुनाथ गोस्वामी काय नाही पण चैतन्य महाप्रभू जबरदस्तीनं तो प्रसाद घेतला आणि आला स्वरूप दामोदर म्हणजे ओ प्रभू महाप्रभू तुम्ही काय करतायत रघुनाथदास तुम्ही काय करतायत पण चैतन्य महाप्रभू सांगतायत की असा प्रसाद मी अजूनपर्यंत कधी खाल्ला नाही असा प्रसाद अजूनपर्यंत मी कधी खाल्ला नाही तर स्वतः चैतन्य महाप्रभू पहा की आपल्या भक्त जे काही सेवन करतायत तो प्रसाद सुद्धा चैतन्य महाप्रभूंना अतिशय प्रिय होता आणि आपण दररोज मंगल आरतीमध्ये म्हणतो चतुर्विध श्री भगवत प्रसाद स्वादन्य तृप्तान म्हणजे गुरु ह्याला आनंद आहे की अशा ह्या चार प्रकारचे जे अन्न आहेत ही शिष्य घेत आहेत हे पाहून गुरुला आनंद होतो याचा का आनंद होतो कारण जेवढा तुम्ही प्रसाद घेत आहात तेवढी तुमची भक्ती म्हणजे एक एक कणानं भगवंताच्या भक्तीमध्ये उन्नती होते आहे म्हणून भक्तिविनोद ठाकूरनी प्रार्थना दिली शरीर अविद्य जल हे शरीर जे आहे हे अविद्येचं जाळ आहे कोणाकोणाला वाटतं की शरीर म्हणजे सगळी विद्या ह्याच्यामध्ये भरलेली आहे परंतु भक्तिविनोद ठाकूर सांगतात की शरीर म्हणजे अविद्येचं जाळ आहे जोडेंद्रियत आहे काल कालाच्या अधीन जीव फेले विषय सागरे जीव या विषयांच्या सागरामध्ये पडलेला आहे कुठल्या तांब्यामध्ये किंवा पेल्यामध्ये नव्हे विषयांच्या सागरामध्ये तारमध्ये जीवा आती या सगळ्यात महत्वाचं काय आहे की जीवा आणि म्हणून जो जिव्हेवरती नियंत्रण करतो त्याची उन्नती मनावरती नियंत्रण करण्यापर्यंत होऊ शकते फक्त जिव्हेवरती नियंत्रण करणं अतिशय महत्वाचं आहे आता प्रसाद किती खावा ते प्रत्येकावरती अवलंबून आहे पण त्याचप्रमाणे आपण प्रसाद जर जास्त खात असो तर त्याचप्रमाणे आपण सेवा पण जास्त केली पाहिजे पण प्रसाद खायला पहिला आणि सेवेला नंतर काही काही वेळेला आश्रममध्ये आपण पाहतो आता तुमच्या आश्रममध्ये मला अनुभव नाही पण आम्ही जिथे जिथे जातो जगामध्ये आपण पाहतो की मंगलआरतीला ब्रह्मचारी सीख असतो पण प्रसादाच्या वेळेला कोणी सीख नाही मंगलआरतीला यायला आजारपणे असतो जप करायला थंडी वाजते खोकला येतो पण प्रसादाच्या वेळेला सगळे आजार म्हणून आपली ही स्तर आहे अन्नमयी आपण त्या अवस्थेमध्ये आहोत अजूनही त्याच्यानंतर प्राणमयी मनोमयी आणि आनंदमयी आपलं जीव जो आहे आनंदमयी सच्चिदानंद परंतु आपण हा जो अनुभव आहे हा जो साक्षात्कार आहे अनुभूती आहे अन्नमयी की अन्नामुळे जे आपण पोचले जातो आहोत आपण अनुभव घेऊ शकतो प्रसादाचा कसा परिणाम आहे तो आणि म्हणून प्रभुपाद नेहमी सांगतात की भक्तांनी केवळ प्रसादाचं ग्रहण करावं दुसरं काही ग्रहण करू नये तर प्रसाद म्हणजे भगवंताला अर्पण केलेला. आणि भगवंतही भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगतात की यज्ञा शिष्ट सिना सिंतो भुजंते सर्व किल विषयी भुंजंते ते त्वगम पापम पचंते ये आत्मकारणात. माझे जे भक्त आहेत हे माझ्या प्रसादाचं सेवन करतात त्यामुळे ते सगळ्या पापातून मुक्त आहेत. परंतु जे लोक मला अन्न अर्पण न करता प्रसाद म्हणून ग्रहण करत नाही किंवा अन्न म्हणून ग्रहण करतात भोजनते ते तो अघम पापम ते अन्न खात नाही आहेत ते पाप खातायत पाप खातायत. आता तुम्ही पाप खाल्लात तर विचार कसे असणार ते पण पापीच असणार. आणि त्यामुळे तुम्हाला कृष्ण भक्तीचं तत्वज्ञान समजो अथवा न समजो जितके वेळा म्हणून प्रसाद मिळेल तितके वेळा प्रसाद घ्या. प्रसादाला कुठलाही नियम नाही. आपल्याला माहिती आहे चैतन्य महाप्रभू ज्या वेळेला सार्वभौम भट्टाचार्य यांना एकदा भेटायला गेले जगन्नाथपुरी इथे चैतन्य महाप्रभू सकाळी गेले प्रसाद घेऊन जगन्नाथचा. सार्वभौम भट्टाचार्य नुकतेही चैतन्य महाप्रभू त्यांना पाहून गादीवरून उठत होते आणि चैतन्य महाप्रभू त्यांना प्रसाद दिला आणि ताबडतोब कशाचाही विचार न करता सार्वभौम भट्टाचार्याने तोंडामध्ये टाकला. आणि सार्वभौम भट्टाचार्याने सांगितले की प्रसाद ज्या क्षणी तुमच्या समोर येतो ताबडतोब त्याचं सेवन केला तोंड धुतलेलं असो अथवा नसो कुठल्याही स्थितीमध्ये झोपेतनं उठला प्रसाद घ्या चालेल. कधी पण प्रसादाला आणि हरिनामाला कुठलंही बंधन नाही. कुठेही कधीही आणि कसंही जप करू शकतो कुठेही कसंही प्रसाद खाऊ शकतो बाकी कुठल्याही गोष्टी नाही. त्याच्यामध्ये निरनिराळे स्तर आहेत. रघुनाथदास गोस्वामी आपल्याला माहिती आहे जगन्नाथपुरीमध्ये वृंदावनमध्ये जेवढ्या राहायचे तर अतिशय शेवटच्या दिवसामध्ये रघुनाथदास गोस्वामी केवळ एक चमचा ताक पिऊन राहायचे दोन दिवसातून एकदा कधीतरी. आणि त्यांना म्हणायचं मी किती इंद्रिय तृप्ती करतोय की मी हा एक चमचा ताक पिल्याशिवाय मी राहू शकत नाही एवढा मी शरीराला आसक्त आहे. आता त्यांच्याशी तुलना करून पहा आपण आपली भक्ती कुठे आहे. आता मग कुणी प्रश्न विचारला हो भक्ती विनोद ठाकूर सांगतात की तुम्ही मनपूर्वक अगदी पूर्ण संतुष्ट होईपर्यंत प्रसाद घ्या. आता एक चमचा ताकामध्ये तो सुद्धा दिवसात कोण संतुष्ट होणार. तुम्हाला समजा कोणी विचार केलं रघुनाथदास गोस्वामी एक चमचा ताक प्यायचे तू पण आमच्या आश्रम मध्ये एक चमचा ताक पिऊन राहायचे दोन दिवसात एकदा राहू शकतो का आपण नाही. तो स्तर आपला नाही आहे. पण आपला स्तर काय आहे मिळेल त्यावेळेला प्रसाद घ्यायचा. मग त्याच्यामध्ये उन्नती करायची नंतर समजायचं की आपण प्रसाद म्हणून घेतलाय सव चांगली लागते पोट भरण्यासाठी घेतोय त्या स्तराला येईपर्यंत मिळेल त्यावेळेला घ्यायचं. नंतरचा स्तर काय भगवान सांगतात की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्म सु आपल्या आहारावरचं नियंत्रण म्हणजे प्रसाद जो आहे आता निरनिळ्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. प्रसादाला आदरपूर्वक नमस्कार करून सेवन करू शकतो आपण म्हणजे प्रत्येक वेळेला तोंडामध्ये टाकला पाहिजे असं नाही. एकदा वेळा आम्ही गिरिराज महाराजांच्या बरोबर एका अतिशय श्रीमंत व्यक्तीच्या घरी प्रसाद घ्यायसाठी गेलो होतो. गिरिराज महाराजांना आंब्याचा रस जो आहे अतिशय आवडतो. आम्ही याचे प्रसाद घेत बसतो सगळे ते गृहस्थ जे आहेत अतिशय तात्विक प्रसिद्ध आहेत म्हणजे प्रत्येकाला घ्या पुन्हा घ्या पुन्हा घ्या पुन्हा घ्या. तर त्यांनी गिरिराज महाराजजी तुम्हाला आणखी काय देऊ मी म्हणाले की मला आणखी एक पोट द्या. त्याचं कारण का जेवढं तुमचं पोट आहे त्याच्यापेक्षा तरी जास्त खाऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार त्याच्यावर नंतर आदरपूर्वक आपण नमस्कार करतो. प्रत्येक असे प्रसाद घेण्याच्या निर्णया आपल्या तरा आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतो की प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्य उपजायते. भगवंताच्या कृपेनं सर्व काही भौतिक अस्तित्वाचे विविध ताप जे आहेत अस्य उपजायते ते सगळे नष्ट होतात. पहा फक्त आपलं प्रसाद घेण्यावरती किती परिणाम येतात. त्रिविधा ताप नष्ट होतात भगवंत सांगतायत. जेवढी काही ताप आहे तुम्हाला ते केवळ भगवंताचा प्रसाद घेण्यानं. आता आपण विचार केला पाहिजे दररोज आपण काहीतरी खातो म्हणून आपण भगवंताला अर्पण करून खाण्यात काय बिघडतंय. जर एवढा मोठा त्याचा परिणाम आहे आणि हा कसा होणार आहे, तुमच्या श्रद्धेवरती अवलंबून आहे. चॅलेंजिंग करायला गेलात तर होणार नाही, श्रद्धेवरती अवलंबून आहे. कारण भगवंत प्रसाद कसा घेतात आपल्याला कळणार नाही. हा, काही काही लोक म्हणतात की अरे एवढे गरीब लोक जगामध्ये भूक भूक म्हणून मरतायत आणि तुम्ही मोठे भगवंताला गोवर्धन पूजेच्या वेळेला तुपामध्ये जिलब्या बनवताय काय, चकऱ्या बनवताय काय, मोठे मोठे डोंगर करता काय, हे सगळ्यांनी त्या गरिबांना वाटा. हा, परंतु त्या लोकांना ह्याची कल्पना नाही, त्या लोकांना ह्याची कल्पना नाही. पहा, कुणीही जगामध्ये भूकेने मेलेलं नाही, आजही कुणी मरत नाही आहे. भगवान 84 लाख योनींचा सांभाळ करतायत. कोणी मरत असेल तर तो स्वतःच्या चुकी मिळत, कारण त्याला भगवंताचा प्रसाद खायची इच्छा नाही म्हणून मरतोय. अन्न खायला मिळत नाही म्हणून नाही, प्रसाद खायची त्याची इच्छा नाही. भगवंतानी प्रसाद कारण नाही, पण इच्छा पाहिजे प्रसाद घेणं. आणि म्हणून हे जे लोक आहेत त्यांना म्हणतात अरे दगडाच्या मूर्तीवरती तुम्ही दगडाच्या मूर्तीसमोर एवढं सगळं ठेवताय, तो कुठे करत नाही, मला दिसत नाही तो प्रसाद कसा घेतोय ते तुम्हाला दिसणार नाही. भगवंताचे शब्द आहेत, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या श्रयशती. भक्तीनं जो मला अर्पण करतो, भक्तीनं, चॅलेंजिंग मूडमध्ये नाही, भक्त्या. आणि मग भगवान तत् असनामी प्रयतात्मना, मी त्याचा स्वीकार करतो. इथे विश्वास पाहिजे. भगवंत प्रत्यक्ष सांगतात की मी त्याचा स्वीकार करतो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कसं स्वीकार करायचं आहे. आता या जगामध्ये निरनिळ्या व्यक्ती निरनिळ्या प्रकार अन्न ग्रहण करतात. हा, या जगामध्ये कुठला जीव आहे की जो आपल्या पायानं खातो, कुठला जीव आहे या जगामध्ये की आपल्या पायानं खातो, माहिती आहे कोणाला माहिती आहे, हात वर केला म्हणून माहिती नाही, कोणालाही माहिती नाही. तुमच्या आजूबाजूला एवढे आहेत झाड, झाडाला बरोबर आहे, झाडाचं झाड कसं अन्न खातो तुम्ही बघता काय कधी, पायानं खातो. हा, कावळा जो आहे चुचीनं खातो, जिवीनं खात नाही चुचीनं खातो. माकड जे आहे कसं खातो तुम्हाला माहिती आहे. तर प्रत्येक व्यक्ती जो आहे निराळ्या प्रकारे भगवंताचा प्रसाद घेण्याची जी तरा आहे भगवंताची तरा आहे ती आपल्याला नाही कळणार. पण तद असणार मी प्रयत्नात्मना, मी त्याचा स्वीकार करतो ह्याच्यावर ज्याचा विश्वास आहे त्यालाच केवळ त्या प्रसादाचा परिणाम कळून येईल किंवा दिसून येईल, अन्यथा नाही. होतो आहे त्याचे परिणाम, त्याच्यावरती परिणाम, तर त्याला कळून येणार नाही, त्याला कळून येणार नाही. आणि म्हणून प्रभुपादांनी ते प्रसाद वाटपाची योजना सुरू केली सगळ्यांना प्रसाद देण्याची. त्याचं कारण काय की त्यांना कळो अथवा न कळो त्याच्यावरती परिणाम होतो आहे, त्याच्यावरती परिणाम होतो आहे. एकदा मध्वाचार्य आपल्या शिष्यांच्या समवेत चालले होते आणि काही भक्तांच्या मनामध्ये हा प्रसादाविषयी प्रश्न होता. म्हणून मध्वाचार्य हे जाता जाता तोंडामध्ये काहीतरी प्रसाद घात होते आणि एकदा नदीच्या तलावामध्ये आले आणि त्याच्यामध्ये मासे होते आणि त्यांनी असा प्रसाद जो आहे फेकला आणि माशांनी तो ग्रहण केला आणि सगळ्यांच्या समवेत ते मासे वैकुंठाला गेले. फक्त एका थोर संतानं टाकलेले काही दाणे खाऊन आणि मग त्या भक्ताने त्या प्रसादाचं महत्व जाणलं. तर आपल्याला कळो आता न कळो हा प्रसादाचं सेवन जे आहे हे अतिशय भक्तीमध्ये उन्नत करण्यासाठी महत्वाचं आहे. तर आपण एवढ्या सगळ्या उत्सवामध्ये किंवा मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये आपण उत्साहानं प्रसाद बनवतो, तर प्रसाद बनवणाऱ्यांची भावना जी आहे ही अतिशय महत्वाची आहे याच्यामध्ये. त्यांनी जर केवळ आपलं मला एक सेवा दिलेली आहे कशी तरी आपल्या चमचा फिरवायचा याच्यामध्ये काहीतरी टाकायचं, त्यांनी नाही, त्यांनी प्रत्यक्ष याच्यावर हे भगवंत स्वीकार करतायत. आणि भगवंत जे आहेत ते आपल्या भक्तांच्या माध्यमानं स्वीकार करतात. आणि म्हणून भक्त ज्यावेळेला प्रसाद खाऊन आनंद होत आहेत पहा तो दुसऱ्या प्रोग्रामला नक्की हजर राहतो. हा, आपली फिलॉसॉफी पटेलच त्याला न पटेल, पण त्याला प्रसाद जर आवडला तो नेक्स्ट दुसऱ्या प्रोग्रामला तो हजर राहतो. एकदा आम्ही चिकागोमध्ये संकीर्तन करत होतो तर अशा एका गल्लीमध्ये गेलो की सहसा कोणी तिथे जाऊ नये. अतिशय गुंड लोक, एवढा मोठा दणकट असा 7 फूट उंचीचा माणूस, म्हणजे संकीर्तन करत होतो. आम्ही 10 भक्त आमच्या समोर असा उभारला की ही माझी एरिया आहे, ही माझी जागा आहे, मी इथे पुढे जाऊ शकत नाही. तर आम्ही त्याला सांगितलं की आम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन आहे आणि भगवंताच्या नावाचा आम्ही प्रचार करतो, त्यामुळे अशी अडवणूक करणं हे बरं नाही. आम्ही एवढा तुला प्रचार करायचा प्रयत्न केला, म्हणाले की नाही, ही माझी जागा आहे. तर आमच्यातला एक भक्त होता, त्यांना प्रसादाचं महत्व माहिती होतं. त्यांनी काय केलं, एक कुकी दिली. कुकी माहिती आहे इंडियामध्ये, कुकी बिस्किट. त्यांना बिस्किट दिलं आणि त्यांना बिस्किट खाल्लं, बाजूला झाला. म्हणजे आम्ही त्याला प्रचार करत होतो की असं भगवान आपल्या आमच्याकडे गव्हर्नमेंटची हे आहे, पुन्हा दुसऱ्या दिवशी हजर. तर त्यावेळेला तो संकीर्तन थांबवण्यासाठी नाही, कुकीसाठी त्यांनी आम्हाला अडवलं. हा, दररोज तो भक्त नंतर नंतर तो एक कुकी दोन कुकी, म्हणजे आम्हाला कळालं की हा अडिक्ट झाला आता कुकीला. मग नंतर नंतर त्याला आम्ही सांगितलं की तू आमच्या बरोबर ये शेवटच्या कोपऱ्यापर्यंत, आम्ही तिथं आम्ही दुखत. नंतर तो हरे कृष्ण महामंत्र कीर्तन. एकदा असंच आम्हाला, आम्ही काही भक्त न्यू अमेरिकेमधून भारतामध्ये येत होतो आणि त्यावेळेला आमचं फ्लाईट जे आहे ते ॲम्स्टरडॅममध्ये लेट झालं. म्हणजे एक दिवस आम्हाला राहायचं होतं, आता काय करणार आम्ही विमानतळापासून. म्हणून आम्ही काय केलं की त्यांनी आम्हाला एक दिवसात तात्पुरता व्हिसा दिला आणि मी ॲम्स्टरडॅममध्ये गेलो. आम्ही जवळजवळ 5-6 भक्त होतो आणि आम्ही कीर्तन करायला सुरू केलं 5-6 भक्त आणि पुन्हा नको त्या ठिकाणी गेलो. हाटी कॅनामध्ये सगळेजण आपले खाच 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 त्यांचं कार्य चाललं होतं आणि आम्ही हरिनाम करायला लागलो. तर त्या लोकांनी काय सुरू केलं, त्यांना आनंद आला. त्यांनी आपल्या दोनातले 2 चाकू घेऊन त्यांनी वाजवा सुरू, टाक 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 टाक. हा, आनंद गेले. नंतर आले खाली आणि ते रक्तानं माजलेले चाकू घेऊन कीर्तन करायला सुरुवात केली आणि आम्ही त्यांना प्रसाद दिला आणि ते अतिशय आनंद झाले. तुम्ही आला कुठून? म्हणलं आलो अमेरिकेतनं. आणि अमेरिकेतनं कुकी वाटायसाठी इथपर्यंत आलाय? म्हणलं नाही, आमचं असं फ्लाईट एक दिवस डिले झालेलं आहे त्यामुळे आम्ही असंच राहिले. ते म्हणजे तुम्ही इथेच काय राहत नाही? म्हणला नाही, आम्हाला गेलं पाहिजे, पण आमचं इथे एक मंदिर आहे, तिथे तुम्ही जा. नंतर असं आम्हाला कळालं की त्यातला एक भक्त बनला आणि पूर्णपणे मांसाहार सोडूनच नाही दिलं, तो व्यवसाय पण त्याने सोडून दिला. तर त्या लोकांना आम्ही जे काय आमच्याकडे होता, आम्ही निवृंदावनमधनं भारतासाठी प्रसाद आणत होतो, तो आम्ही त्यांना वाटून टाकला तिथेच. कारण 2 दिवसात वाया जाणार कसं आहे, तर आम्ही त्यांना वाटून टाकला. त्याच्या प्रसादाच्या अनेक कथा आहेत. एकदा आम्ही बेळगावला गौर पौर्णिमा साजरी करत होतो 1993 साली आणि जवळजवळ आम्ही अपेक्षित केले होते 200 भक्त, तर आले 1000 भक्त. आता प्रसाद बनवलाय 200 लोकांच्याकडे, पत्रावळी आहेत 200. तर आमचे जे भक्त आहेत बेळगावचे भक्त, तुम्हाला कसे आहेत माहिती आहेत, एकदम उत्साही. जंगलात जाऊन त्यांनी पत्रावळ्याची पानं आणली, पत्रावळ्या बनवण्या. पण प्रसाद 200 लोकांच्यासाठी बनवलेला प्रसाद 1000 लोकांच्यासाठी बोलला. तर भगवंत कधी कधी अशी कृपा करतात आपल्यावरती, पण विश्वास पाहिजे. विश्वास असेल तर भगवंताची कृपा कशी आपल्याला कळून येतं. आपण अनेक चमत्कार पाहतो पण आपल्याला चमत्कार भगवंताचे का दिसत नाहीत आपल्याला बघायची इच्छा नाही आहे. तो प्रसादाचा चमत्कार जो आहे अतिशय महान. प्रभुपादाने सांगितले की कृष्णा कॉन्शियसनेस इज किचन रिलीजन. स्वयंपाकातला स्वयंपाकघरातला धर्म, स्वयंपाकघरात काय चालतं? प्रसाद बनवणं. जसा तुम्ही प्रसाद बनवाल आणि जेवढे म्हणून तुम्ही लोक प्रसादाकडे आकर्षित कराल, 100% गॅरंटी आहे ते भक्त बनण्यासाठी येते. आज ना उद्या भक्त बनते. तर ह्या प्रसादाचं महत्व एवढं आहे. तर आपण प्रसादाबद्दल इतकं काही बोललो, तुम्हाला कदाचित प्रसादाची आठवण येत असणार, म्हणून मी आज इथे थांबवतो. पण प्रसाद फोन करणार काय हो? पण प्रसाद खाण्यासाठी चांगली भूक पण लागली पाहिजे, त्यासाठी कीर्तन. जेवढं जास्त तुम्ही कीर्तन कराल तेवढं जास्त तुम्ही प्रसाद खाऊ शकता, जेवढं जास्त तुम्ही प्रसाद खाल तेवढे भक्तीमध्ये जास्त उन्नत व्हाल. म्हणून आपण आता थोडं कीर्तन करू, चालेल? कोणाला काही प्रश्न आहेत का? न विचारले तर चांगले.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण रे हरे